आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि न्याय डिजिटल वातावरण असावं, राष्ट्रपतींची सूचना. यंदाचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार आज प्रदान केले जाणार. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनची अंतिम फेरी आजपासून. पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 50 षटकांचा महिला क्रिकेट संघाचा आज अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि न्याय डिजिटल वातावरण असणं आवश्यक असल्याची सूचना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केली. मानवाधिकार दिनानिमित्त काल नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सायबर गुन्हे आणि पर्यावरण बदल हे मानवाधिकारासाठी नवे धोके म्हणून समोर आले आहेत. भारताकडे गरिबी आणि भूकनिर्मूलन तसंच युवकांसाठी राबवलेल्या धोरणांमुळे जागतिक स्तरावर एक उदाहरण म्हणून पाहिलं जात असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. मानवाधिकार आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या 3 पुस्तकांचं प्रकाशन यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. वैश्विक स्तरावर मानवी अधिकारांबाबत चर्चा करण्याच्या उद्देशानं 10 डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं होणार आहे. यावर्षी विविध श्रेणींमध्ये एकंदर 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील तृणमूल स्तरावर प्रशासन आणि विकासासाठी काम करणाऱ्या पंचायतींना हे पुरस्कार दिले जातात. पंचायती राज मंत्री पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक पद्धतींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं अनावरण करतील. या पुरस्कारांद्वारे इतर पंचायतींनी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावं असा उद्देश असल्याचं मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. संसदेच्या दोनही सभागृहांमध्ये कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहाच्या मर्यादेचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही चर्चेच्या माध्यमातून संसदेचं कामकाज चालवण्याचं आवाहन सदस्यांना केलं आहे. दरम्यान राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणित विरोधी आघाडीनं अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारून अध्यक्ष पक्षपात करत असल्यानं हा प्रस्ताव मांडल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं तंतोतंत पालन केल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही 5 मतदान केंद्रांवरच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजल्या जातात. त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीवेळी या चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या. त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते असं आयोगानं यात म्हटलं आहे. या मोजणीनुसार 288 मतदारसंघांमधल्या 1440 व्हीव्हीपॅट युनिट ची मोजणी केली असता या चिठ्ठ्या आणि मतदान यंत्रात नोंद झालेली मतं यामध्ये कुठलीही तफावत आढळून आलेली नाही असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनची अंतिम फेरी आजपासून देशभरातल्या 51 केंद्रांवर सुरू होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून त्याचं उद्घाटन होईल. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ माध्यमातून संवाद साधणार आहेत. या स्पर्धेत 1300 अधिक विद्यार्थी संघ सहभागी होत आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या 4 ठिकाणी ही अंतिम फेरी पार पडणार आहे. पुण्याच्या एमआयटी विद्यापीठामध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर गटाची अंतिम फेरी होणार आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही महाअंतिम फेरी चालेल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या यूएनईपीचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्यांना तसंच जगभरातील वाढतं वाळवंटीकरण, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा याविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. भारत आणि रशियादरम्यानची मैत्री दृढ असून या मैत्रीसाठी भारत भविष्यातही रशियाच्या बाजूने उभा राहील असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल मॉस्को इथं व्यक्त केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची काल त्यांनी भेट घेतली. संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. दोनही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध मुद्द्यावर चर्चा केली. दोन राष्ट्रांमधील भागीदारीमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि विविध स्तरावरील एकत्रित प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत आहेत असं निवेदनात म्हटलं आहे. तत्पूर्वी संरक्षण मंत्र्यांनी मॉस्को इथं त्यांचे रशियन समपदस्थ आंद्रे बेलोसोव यांच्यासमवेत भारत रशिया आंतरसरकारी आयोगाच्या लष्करी तांत्रिक सहकार्यावरील 21व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवलं आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनं पुढील वर्षीपासून पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीयूईटी यूजी या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनेक बदल करत असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी काल दिली. पुढील वर्षापासून इयत्ता 12वीमध्ये कोणत्याही विषयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येणार आहे. यापूर्वी विज्ञान शाखेतील अनिवार्य विषयांसह ही परीक्षा देता येत होती. सीयूईटी यूजी आता फक्त संगणक आधारित चाचणी होणार आहे. देशभरातील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातील प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एक देश एक सदस्यता योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारीपासून होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ए के सूद यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली. 30 अग्रगण्य संशोधन प्रकाशक संस्थांकडील साहित्य यामध्ये उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकंदर 6300 सरकारी शिक्षण संस्थांमधील 1,77,000 अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. इस्रायली युद्धविमानांनी राजधानी दमास्कससह संपूर्ण सीरियामध्ये अनेक हल्ले केले असल्याची माहिती ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सनं दिली आहे. सीरियामध्ये मोहम्मद अल बशीर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी 1 मार्चपर्यंत आपण अंतरिम सरकारचं नेतृत्व करू असं बशीर यांनी दूरचित्रवाणीवरील संबोधनात सांगितलं. सीरियामध्ये बंडखोरांच्या आंदोलनानंतर बशर अल असाद यांनी देश सोडून पलायन केलं आहे. या बंडखोरी करणाऱ्या गटाचं नेतृत्व करणारे मोहम्मद अल बशीर यांनी यापूर्वी वायव्येकडील एका छोट्या भागात प्रशासकीय काम केलं आहे. मुंबईतील कुर्ला इथं काल झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. चालकानं सुरक्षा नियमांचं पालन केलं होतं की नाही किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता यासंदर्भातील चौकशी ही समिती करेल. सोमवारी झालेल्या अपघातात 42 जण जखमी झाले आणि 7 जणांचा मृत्यू झाला. महिला क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:50 पर्थमधील मैदानावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियानं मालिकेत आधीच 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यांनी पहिला सामना 5 गडी राखून आणि दुसरा सामना 122 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला. हे दोन्ही सामने ब्रिस्बेन इथं झाले होते. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वॉल्ड आतापर्यंत मालिकेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू असून तिनं 2 सामन्यात 147 धावा केल्या तर मेगन शूट हिनं सर्वाधिक 6 गडी बाद केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालंपूर इथं झालेल्या 10व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 अर्थात कर्णबधिरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमूचं अभिनंदन केलं आहे. 55 पदकं जिंकून देशासाठी अभिमानास्पद काम करणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूंचं मोदींनी कौतुक केलं आहे. या खेळांमधील भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संपूर्ण देशाला विशेषत खेळाची आवड असलेल्यांना या पराक्रमामुळे प्रेरणा मिळाल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवाधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि न्याय डिजिटल वातावरण असावं राष्ट्रपतींची सूचना. यंदाचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार आज प्रदान केले जाणार. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आजपासून. पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 50 षटकांचा महिला क्रिकेट संघांचा आज अंतिम सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.